श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत त्याच्यामध्ये दुसरा दशक पाचवा सहावा सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत। याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे आणि साधकाच्या पक्षी या त्रिगुणांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक देह हा त्रिगुणांचा बनलेला आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। सत्वगुण हा सगळ्यात उत्तम सांगितलेला आहे सत्वगुणाने भगवत भक्तीकडे आपला कल होतो। रजोगुणाने पुनरावृत्ती पुनर्जन्म तो प्राप्त होतो आणि तमोगुणाने अधोगती मिळते। शुद्ध सत्व रज तम हे आवश्यक आहे म्हणजे तीन गुणापैकी एक गुण जर नसेल तर चालणार नाहीये कारण प्रत्येकाचं काही काम आहे। रजोगुण हा कर्म प्रवृत्ती आहे कर्म जर नसेल तर देहच राहणार नाही त्यामुळे कर्म तर करायलाच पाहिजे आहे। तमोगुण देखील निद्रा आळस आणि प्रमाद असे तीन गुण किंवा लक्षणं तमोगुणाची सांगितली आहे त्यापैकी निद्रा ही काही प्रमाणात प्रत्येकाला आवश्यकच आहे। आळस आणि प्रमाद हे मात्र नको आहे त्यामुळे हे तिन्ही गुण शुद्ध स्वरूपात जर असते तर प्रत्येकाला आवश्यक आहे त्याच्या वाचून चालणार नाहीये पण ते जर सवळ झाले तर ते बाधक ठरतात आणि ते संसारिक असं म्हटलेलं आहे। म्हणजे पारमार्थिक गुणाला या शुद्ध गुणांची आवश्यकता आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे सत्वगुणाचं हवं आणि हे जर का प्रमाण उलट झालं आणि रजोतम गुणाचं जास्त वाढलं आणि ते जर सबळ झाले तर तो मनुष्य संसारिक म्हटलेला आहे संसारात गुंतणारा आणि त्याच्यामध्ये बुडालेला असं सांगितलेलं आहे। आता शरीरामध्ये सुद्धा संबंध 24 तासात आपण जर बघितलं तर एक गुण एका वेळेला वाढलेला असतो आणि त्यावेळेला दुसरे दोन गुण कमी असतात। कर्म प्रवृत्ती जेव्हा विशेष असते त्यावेळेला तमोगुण नसतो म्हणजे निद्रा नसते म्हणजे झोपलेला आहे आणि काम करतो असं संभवत नाही त्यावेळेला तमोगुण अगदीच नसतो कमी प्रमाणात असतो। सत्वगुण जो आहे जर एखादा पूजा करतो आहे ध्यान नाम करतो आहे त्यावेळेस सत्वगुणाचं आधिक्य आहे। ध्यानाला जर बसला असाल तर तमोगुणाची निद्राही उपयोगी नाही आळसही उपयोग नाही आणि रजोगुणाची जी वळवळ आहे धडपड आहे तीही उपयोगी नाही। त्यामुळे संबंध दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला काही काम करत असतो किंवा एखादी गोष्ट घडत असते त्या त्या वेळेला एक गुण हा प्रकर्षाने असतो आणि बाकीचे दोन गुण हे त्यावेळेला कमी झालेले असतात। आता रजोगुण जर वाढला म्हणजे आवश्यक आहे हे कळलं पण वाढलं म्हणजे काय होतं ते समर्थांनी सांगितलेलं आहे। तो मग सारखा मी आणि माझं ह्याच्या भोवती गुंतलेला असतो माझं घर माझा संसार माझी पत्नी माझी मुलं देव कुठला आणला मध्ये आम्ही त्याला काही ओळखत नाही माझे नातलं तेवढ्यापुरती चिंता वाहतो। चांगलं खावं चांगलं प्यावं ह्या सगळ्यांना सगळं काही मिळावं एवढीच त्याची अपेक्षा असते आपल्या खेरीज बाहेरच्या जगामध्ये तो लक्ष देत नाही किंवा त्यांच्या गोष्टीची त्यांच्या अडचणींची तो चिंता करत नाही। आपण चांगलं खावं चांगलं प्यावं त्याचबरोबर दुसऱ्याचं अभिलाषावं माझं तर आहे पण दुसऱ्याचंही मला मिळावं असं वाटत असेल तो रजोगुण मग त्याला असं वाटत असतं मोठा व्यापार करावा मोठा धंदा करावा खूप पैसे मिळवावे एक गाडी असेल आणखीन एक घ्यावी एक घर असेल आणखीन एक घर घ्यावं असं वाटायला लागलं की समजावं रजोगुण वाढत चाललेलं आहे। त्याला दान धर्म जप ध्यान परोपकार पाप पुण्य कशाचाही विचार नसतो जे काही समोर ते भोगायचं म्हणजे भोगवादी दृष्टी ज्याला म्हणतात असा तो जीव असतो। स्वतः भोवती सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे मी थोर आहे मी सुंदर आहे मी विद्वान आहे माझ्यासारखं कोणी शहाणा नाही तू काय मला शिकवणार अशी त्याची भूमिका असते। दुसऱ्याचं सगळं जावं पण माझंच असावं असं वाटत असतं मनात कपट मत्सर असतो कामना लोभ हे त्याच्यामध्ये असतात। जे पहावं ते आपल्याला मिळावं अशी इच्छा असते कुठे एखादी वस्तू पाहिली की हा ही आपल्याला असावी असं मनात आलं की लगेच साधक आणि सावध व्हावं की हा रजोगुण आलेला दिसतोय लगेच त्याप्रमाणे बाजूला काढायचा प्रयत्न करावा। रजोगुणी माणसाला नित्य नेम काही नको असतो ज्याला आपण व्यवस्थित जीवन म्हणतो ठराविक वेळेला ठराविक गोडी कष्ण गोष्टी करणं असं काही नसतं. केव्हाही उठावं, केव्हाही खावं, काही करावं, कुठलेही बंधन त्याला नको असतो. पर न्यून बोलावेसं वाटतं आणि दुसऱ्याचे दोष शोधून काढून ते कसे बोलता येतील, चार लोकात पसरवता येतील असा त्याचा विचार असतो. आणि हा रजोगुण पुनर्जन्माला कारण आहे. हा जर कमी करायचा असेल तर समर्थांनी त्याच्यात उपाय सांगितलेला आहे की काया वाचा मने पत्र पुष्प फळ सगळंच्या सगळं जे आहे ते भगवंताला अर्पण करावं. सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ते माझ्या काही नाहीये, हा जो माझं माझं म्हणत असतो त्याच्याऐवजी सर्व भगवंताचा आहे अशी बुद्धी ठेवून त्याप्रमाणे कर्म करावं. तमोगुण जो आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण, निद्रा आळस प्रमाद आहे. संसारात जरा काही दुःख आलं, तिरडायला बसला, खेद खंत करायला लागला, कोणाचं काही झालं आपल्या मनाजोगं झालं नाही की आले क्रोधाचे कावीरे आणि पिशाच्या परी वावरे, हे तमोगुणाचं लक्षण आहे. वर्तमानपत्रात आपण रोज उघडले की लक्षात येतं रजोगुणाच्या बातम्या आणि तमोगुणाच्या बातम्या. जरा मनाविरुद्ध झालं, मत्साराच्या पोटी असो, दुसऱ्याचा खून करायलाही कमी करत नाही, आपणही जीव द्यावा दुसऱ्याचा घ्यावा, हे सगळं वाटणं हे तमोगुणाचं आहे. पूर्ण अज्ञान असतं, आंधळाच झालेला असतो मनुष्य तो त्या तमोगुणामुळे. काय करावं काय करू नये याच काही त्याला भानच नसतं. कुठं भांडण चाललेलं असलं की चालला बघायला, रंगलाच त्याच्यामध्ये. आपणही दुसऱ्याशी भांडाभांडी करावी, भांडण बघावं, क्षुधा आणि निद्रा ह्याच्या ताब्यात गेलेला असतो, खातो आणि झोपतो, झोपून उठला की खातो, अंतरात कपट असतं त्याच्या. हा जे काही त्याच्याजवळ संपत्ती सत्ता काय जे असेल त्याने मत्त झालेला, अत्यंत उद्धट, द्वेष करणारा, त्याला भांडण करायला आवडतं. काय एवढीशी गोष्ट असली की काही मंडळी म्हणतोय भांडखोर स्वभाव आहे, ते समजावं हे तमोगुणाचं लक्षण आहे. काही तोडफोड करावी, काय समोर दिसलं की ज्याला डिस्ट्रक्टिव्ह नेचर असा म्हणतो हा तमोगुणाचं लक्षण आहे. आपण पाहतो बाहेर सुद्धा गाड्या जाळायच्या, हे काही मोडतोड करायची, दुकानं फोडायची, काचा फोडायचे, सगळ्यात तमोगुण आलेला असतो. त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की हे करण्याने फायदा काय आहे, नुकसान आपलंच होत आहे खरं, म्हणजे आपल्याच समाजाचं आपल्याच देशाचं नुकसान होत आहे. हे काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मार्ग नाही, त्याला इतकं अनेक मार्ग आहे. परंतु तमोगुणाचं इतका काही आधिक्य असतं की त्याचा विचार त्या ठिकाणी नसतो. सत्कर्म करावं असं वाटत नाही, पापाचं भय वाटत नाही, दोष जे आपण म्हणतो ते त्याला आवडतात, परपिढ्यामध्ये संतोष वाटतो, निष्ठुरपणाने वागावं असं वाटतं, दुसऱ्यात भांडण लावून देण्याचं काम ही मंडळी करत असतात, संपत्ती खूप मिळवावी आणखीन मिळवावी असंही वाटत असतं, भक्ती भाव देव ह्याच्याबद्दल पूर्ण नावड असते, खावं आणि बसावं. साधना समजा अशी मंडळी करायला लागली तर त्याची साधना देखील कडक साधना असते, म्हणजे निराहार करायचं, उपोषण करायचं, म्हणजे त्या देहाला दंड द्यावे. वस्तुतः देहाला असं कष्ट देण्याची गरज नाहीये, संयमित जीवन जगावं हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्या देहाला त्रास देणं असं अपेक्षित नाहीये. भगवंतही तसं सांगत नाही, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नियमित जीवन जगावं हे बरोबर आहे. सकाम अनुष्ठान करायचं, आपण बघितलं रावणाने तपश्चर्या केलेली दिसत होती आपल्याला. अनेक आपण हे जे बघतो किंवा ऐकलेलं आहे पुराण काळी, लक्षात येतं की असुराव जी मंडळी आहेत त्यांनी देखील खूप तपश्चर्या केली, अतिशय कडक तपश्चर्या केली, पण जे मिळवलं ते दुसऱ्याचा नाश करण्यासाठी मिळवलेलं आहे. त्यामुळे ही सगळी तमोगुणी आहेत. देवाची निंदा करायची, देवालाच न मानणं, संत संगती नाही, मोक्ष प्राप्ती वगैरे ह्याच्याबद्दलही त्यांना काही प्रेम नसतं. म्हणून हा सगळा तमोगुण जो आहे तो पतनाला कारण आहे. म्हणून जर का जन्माचं खंडन व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी सत्वगुण असणं आवश्यक आहे. म्हणून सत्वगुण काय हे सांगण्यासाठी समर्थाने खूपच ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपण त्यातल्या काही निवडक बघणार आहोत, कारण त्या आपल्याला मिळवायचे. हा सत्वगुण आहे हा भजनाला आधार आहे. भगवंताचं भजन करावं असं वाटत असेल तर कुठंतरी सत्वगुण अंगामध्ये असायला पाहिजे. त्याचा उपयोग आणखी काय आहे, निरसी संसार, संसाराचा निराश करण्यासाठी सत्वगुणाचा उपयोग होतो. कारण संसार कसा आहे, दुःख मूळ संसार आहे असं म्हटलंय. या दुःख मूळ संसारात आनंद निर्माण करायचा असेल किंवा त्या संसारात असून अलिप्त व्हायचं असेल तर सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणाने उत्तम गती मिळते. मार्ग फुटे भगवंती म्हटलंय. हे रस्त्यावर बोर्ड लावलेले असतात ना, ह्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, असे असतात बोर्ड. तर भगवंताकडे मार्ग जाणारा कुठे आहे असं विचाराल तर तो शोधण्यासाठी सत्वगुण जर असेल तर तो त्या शोधामध्ये लागतो की हा भगवंताकडे जाणारा मार्ग हा आहे, ह्या मार्गाने जायचं आहे. आणि सायोज्यता मुक्ती पावायची असेल तर सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुण कसा आहे, परमार्थाचे मंडण रजतमाचे निरसन. सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते. म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला. कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाही आहे, म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं. सत्वगुणा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो. तो निवारी जन्म मृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो आणि त्याच्यामुळे पारत्रिक कल्याणाची वाट मिळते. सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय. आता सत्वगुण असला जर तर त्याची लक्षणं काय आहेत? ईश्वरी प्रेमा अधिक, त्याला ईश्वराच्या विषयी प्रेम असतं. भीतीच्या पोटी भगवंताची पूजा करणं ही वेगळी आणि परमेश्वराविषयी प्रेम वाटणं ही वेगळं. आणि प्रेम वाटायला लागलं की आपोआपच ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं आपल्याला स्मरण अखंडच होत असतं. त्यामुळे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, तो प्रपंचही करतो परंतु लौकिकापुरताच करतो, त्याच्यामध्ये रंगून जात नाही. म्हणजे प्रपंच करत असताना भगवंताचं स्मरण त्याला असतं आणि सामान्य माणसाला भगवंताचं करत असताना म्हणजे पूजा अर्चा करत असताना संसाराचं स्मरण असतं. अशी दोन टोकं सांगितली. ते पुष्कळ करताना दिसतात संसारी मंडळी, पण ते करत असताना भगवंताचं स्मरण नसून संसाराचं स्मरण असतं. सदा सन्निध विवेक, सत्वगुणी मनुष्या विवेकी असतो, काय करावं काय करू नये हे त्याला कळत असतं. संसार दुःख विसरवी भक्ती मार्ग दावी भजन क्रिया उपजवी, भक्तीचा मार्ग हा त्याला लक्षात येतो आणि इतरांनाही दाखवण्याचं काम करतो. त्याला परमार्थाची आवड असते आणि परोपकाराची तातडी असते. कुठं कुठं कुणाला मदत करता येईल निर्निळ्या अंगाने, तन मन धन अगदी हातात काही नसेल तर सेवा करण्यासाठी तरी तो पुढे धावेल. कोणाची शुश्रूषा करता आली तर करेल आणि ते करण्यामध्ये समाधान मानेल. त्याच मला काय अशा तऱ्हेच्या फळाची इच्छा त्याची नसते. यजन याजन करेल, अध्ययन अध्यापन करेल आणि स्वतः दान पुण्य करेल. दुसऱ्याचं घेतलं तिसऱ्याला दिलं अशी जी पद्धत आहे हलवायच्या घरावर तुळशी पत्र, असं नाहीये. स्वतः कष्टाने मिळवायचंय आणि ते दुसऱ्याला द्यायचंय. निरूपणाची आवड असते, क्रिया पालटते. सत्वगुण जसा जसा वृद्धिंगत होईल तशी तशी क्रिया त्याची चांगली व्हायला लागते. सगळी त्याची उपासना निष्काम व्हायला लागते. देवद्वारी सेवा करतो. नीच दास्यत्वाची ओढी, ह्याचा अर्थ हलक्यातलं हलकं काम करताना देखील त्याला कमीपणा तर वाटत नाहीच, उलट तो जास्तीत जास्त प्रेमानं करतो. कारण त्याचा भाव असा असतो की माझं काही आहे असं न वाटता जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे आणि त्याच्या दरबारात मी सेवा करतो आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा दास आहे. त्यामुळे सगळी जी कामं आहेत ती परमेश्वराने मला दिली आहेत. त्यामुळे त्यांनी वर्णन समर्थाने पुष्कळच केलं आहे त्याच्यामध्ये की अगदी देवद्वार झाडी तिथं जे जे काही साफसफाई असेल, स्वच्छता असेल, सडा राहणं काय जे करायचं असेल त्या प्रत्येक गोष्ट तो करायला आपणहून पुढे येतो आणि त्याच्याबद्दल ज्याला प्रेम वाटतं त्याचा परिणाम असा होतो हळूहळू शांती क्षमा दया हे जे पारमार्थिक गुण आहेत ते अंतरात यायला लागतात, वर्धिष्णू व्हायला लागतात. अतीत अभ्यागत कुणी जर असतील, भूकिस्त मंडळी असतील, त्यांना अन्न द्यावं, आलेला कुणी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही सोय करता आली तर त्याची करावी. कुणालाही विमुख धाडू नये, आपल्या शक्तीनुसार जे जे काही देता येणार ते द्यायचं. म्हणजे आपलं जे सर्व आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी आहे अशी त्याची भावना हळूहळू व्हायला लागते. त्यांनी रसना जिंकलेली असते तर वेडवाकडं बोलणार नाही, वेडवाकडं खाणार नाही, त्याची वासना तृप्त असते. त्याचं कारण भगवंताची वासना धरली की इकडनं मनुष्य निर्वासन होतो. त्यामुळे अमुक एक मला असावं मिळावं असे कुठल्याच बाबतीत त्याला वासना नसते, कामनाही कुठली नसते. प्रपंचामध्ये काही आघात आला तर तो धारिष्ठ आणि तोंड देतो. सामान्यतः असं दिसतं की रजोगुणी मनुष्य जो आहे तो एरवी जरी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असल्या तरी जेव्हा धारिष्ठ येतं, काही एखादं संकट येतं त्यावेळेस जे धारिष्ठ असायला पाहिजे त्यावेळेला मात्र तो पाठ दाखवून पळून जातो. तसं इथं नाही. सत्वगुणाचा मनुष्य शांतपणा ठीक आहे, भगवंताने आपल्या समोर आणून ठेवलेले आहे, आपल्याला ते करायचं आहे असं म्हणून शांत मनाने त्या धारिष्ठाला तोंड देतो. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे, असा सत्वगुणी असतो. भगवत प्राप्ती हेच प्रमुख ध्येय असल्यामुळे त्यासाठी सर्वस्वावर तिलांजली द्यायची त्याची. तो म्हणतो मला हे बाकी सर्व जावे, हे सगळं गेलं तरी चालेल पण मला भगवंत मिळायला पाहिजे. केले देहाचे सांडणे, देहाचं पोतर केलेलं असतं त्याने, देह इतका झिजवत असतो तो भगवत कार्यासाठी. विषय समोर आले तरी त्याचं धारिष्ठ चळत नाही, अनेक विषय समोर जरी आले तरी हे आपल्याला घ्यायचे नाही असं एकदा मनाचा निश्चय असल्यामुळे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. क्षुधा तृषा देह कशाने जरी पिडला गेला तरी त्याचा निश्चय आढळ असतो, तो त्याला कशालाही बळी पडत नाही. आणि लक्ष कशामध्ये असतं? श्रवण मनन निजिध्यास, भगवंताकडे जाण्यासाठी जे काही ग्रंथ आहे, जे काही वाचन आहे, जे चिंतन आहे त्याच्या चिंतनात असतो. जयास अहंकार नसे, त्याचा अहंकार हळूहळू झिजत 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 स्थूल अहंकार आहे तोही झिजतो आणि साधनेने सूक्ष्म अहंकार झिजतो आणि तो भगवंताशी एकरूप जाण्याच्या मार्गावर असतो. कारण सत्वगुण हा जरी धरला तरी आपल्याला सत्वगुणाच्याही पलीकडे गुणातीताच्या अवस्थेत जायचंय साधकाला. पण त्याला मार्गदर्शक किंवा त्याला उपकारक असा सत्वगुण जवळजवळ त्या दारापर्यंत आणून ठेवतो आणि मग एकच उडी पलीकडे मारायचे अव्यभिचारी भक्तीनं त्याला गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायचे. त्यामुळे जयास अहंकार नसेल म्हणजे सत्वगुणाला आड जर काही येणार असेल तर अहंकार आड येतो. म्हणजे तो अतिशय चांगला असतो पण मीच चांगला आहे अशी जर जाणीव त्याला असेल तर तो अहंकार त्याच्या आड येतो आणि त्यामुळे तो गुणातीताकडे जाऊ शकत नाही. म्हणून सत्वगुण तर सगळे पाहिजे आहेत, ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. तथापि त्याचा अहंकार असताना उपयोगी म्हणजे त्या जाणीवेची नेणीव अवस्था आली पाहिजे की सहजच ह्या गोष्टी करतोय पण त्याच्यामध्ये कुठंही त्याचा अभिमान अहंकार नाहीये. नैराश्यता विलसे, नैराश्यता याचा अर्थ निराश नव्हे, सर्व गोष्टीपासून तो अलिप्त झालेला असतो. जयापाशी कृपा वसे, आपण दुसऱ्यासाठी करत असतो पण मी दुसऱ्यावर कृपा केली असा देखील भाव नसतो. पाणी कधी म्हणतो का बघा मी तुमची तहान भागवली असं नाही. तहान भागवणं हा पाण्याचा सहज गुण आहे. उष्णता देणं प्रकाश देणं हा अग्नीचा सहज गुण आहे. तसे हे जे काही सत्वाचे गुण आहे सत्वगुण असतात अशी त्या व्यक्तीच्या जवळ ते सहज असतात पण तथापि त्याची त्याला जाणीव नसते. क्षमा शांती कृपा सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहज असतात. सहजच नम्र बोलणं असतं, मर्यादा धरून चालणं असतं. विषय सेवन करतच नाही असं नाही पण मर्यादित किती खायचं काय खायचं कोणाच्या हातचं खायचं कुठल्या संगतीत राहायचं कुठं जायचं कुठं जायचं नाही. अखंड सावध असतो, सर्वांना संतोष होईल अशा तऱ्हेच त्याचं वागणं असतं. आर्जव म्हणजे रुजुता असते, सरळ स्वभाव असतो. आत एक असायचं बाहेर एक असायचं, बोलायचंय करायचंय असं नसतं, मोकळं वागणं असतं. कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. वेड्यावाकड्या गोष्टी आल्या तर त्याच्या बाबतीत पक्का राहील पण बारीक सारीक गोष्टीवरून दुसऱ्याला दुखावणं त्याचं मन दुखावणं असं नसतं. जे ज्याला आग्रही भूमिका असं म्हणतो तशी नसते परंतु साधनेच्या बाबतीत किंवा काही चांगल्या गोष्टीच्या बाबतीत मात्र आग्रही असतो. नाहीतर मित्रांनी नेलं म्हणून काहीतरी वेळ आपलं खाल्लं प्यालं असं कुणाच्या आहारी जाणारा तो नसतो पण त्याचबरोबर बारीक सारीक गोष्टीमध्ये आग्रही नसतो. परोपकारी वेची जीव, सर्व जीव सहसा परोपकारासाठी असतं आणि आपकार्याहून परकार्य महत्वाचं वाटतं. आपल्याला सामान्यतः स्वतःच काही काम असलं की आपण आधी जिद्दीनं लक्ष देऊन ते करतो आणि दुसऱ्याचं काम असलं की आपल्या लक्षात देखील राहत नाही इतकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु संतांचं मी असं पाहिलेलं आहे स्वामीजींचंही जीवन की आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याचं काही काम करायचं आहे त्याच्या उपयोगी पडायचं असं जर असेल तरी संत मंडळी आपलं सर्वस्वाचं सुद्धा द्यायला कमी करत नाही आणि अशा तऱ्हेनं आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या कार्याला जास्त महत्व देतात. आणि मरोनी कीर्ती उरवावी त्याला असं वाटत असतं की मरण तर आहेच, जाणारच आहे, प्रत्येकाला जायचंच आहे परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे कीर्ती व्हावी म्हणून तो करत नाही, त्याचं करणंच असं असतं की आपोआप कीर्ती होते. नाहीतर रावणाची देखील कीर्ती झाली पण ती कीर्ती ती अपकीर्ती होती. नाहीतर त्यालाही असं वाटतं की जिथपर्यंत रामाचं नाव आहे तो पण माझंही नाव घेतलं जाईल पण रामाचं नाव घेता म्हणजे रामा पूज्य आहे आणि रावणाकडे काही कोणी पूजेच्या दृष्टीनं बघत नाही, त्याच्याकडे तिरस्काराच्या तुच्छतेच्या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यामुळे कीर्ती ही कशी तरी कीर्ती उपयोगी नाही आहे. दुसऱ्याचे दोष गुण पाहत नाही, कुणी काही वेळवाकडे उत्तर दिलं तरी देखील शांतपणे सहन करतो. त्याच्या लक्षात असतं की अज्ञानाच्या पोटी होत आहे. आपण जे काही वागतोय बोलतोय करतोय हे कळणे इतकी त्याचं ग्रहण करणे इतकी त्याची शक्ती नाही आहे. उलट त्याच्याबद्दल कळवा येऊन परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे अशीच प्रार्थना ही मंडळी करत असतात. प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध थोडा येणार, येणार नाही असं नाही, संतांना देखील विकार येत नाहीत असं नाही पण सावध असतात ते. त्यामुळे आला क्रोध सावरणे, सहनशीलता तितिक्षा, निंदकास उपकार करणे म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावरती तो उपकार करतातच पण तो निंदक जर असला तरी देखील त्याच्यावर उपकार करतात. कारण ते असं म्हणतात की माझे दोष दुसरं कोण दाखवणार, यांनी दाखवले त्यामुळे मला सुधारणेला वाव मिळालेला आहे असं म्हणून मनोमन त्याच्याविषयी कृतज्ञ असतात. इंद्रिय दमन, सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं, मन आपल्या ताब्यात ठेवणं हे सहजच ते करत असतात. सत्क्रिया आचरावी, त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती जी असते ती सत्कडे नेणारी असते म्हणून त्याला सत्क्रिया असं म्हटलेलं आहे. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी. जसं ध्यानामध्ये सांगितलेलं आहे क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये अक्लिष्ट वृत्ती ज्या आहेत त्या काढायला पाहिजेत असं सांगत नाही आहेत, पण क्लिष्ट वृत्ती ज्या आहेत ज्या आपल्या साधनेच्या आड येणार आहेत त्या मात्र दूर करायला सांगितल्या. तसं इथं असत जे आहे जे सतकडून आपल्याला परावृत्त करणार आहे, सतकडे नेण्याला उपयोगी नाही अशा सगळ्या क्रिया हा बाजूला ठेवतो आणि सत्क्रियाचं आचरण करतो. संत दर्शनामध्ये त्याला सुख वाटतं, सर्वांना नमस्कार करावा लागतो, सर्व लोकांना सुद्धा सन्मार्ग दाखवावा, हरिभजनाला लावावा असं वाटत असतं त्याचं, कारण त्याला कळतं की आपल्याला आनंद मिळाला आहे हाच इतरांनाही मिळावा अशी त्याची इच्छा असते. अज्ञानी असतील तर त्याला ज्ञान शिकवतो, मुमुक्षुना मार्गाला लावतो, बद्ध असतील तर त्यांना मार्गाला लावतो. अशा अर्थाने स्वतःच जीवन उद्धरून इतरांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशा तऱ्हेने प्रयत्नशील असतो तो हा सत्वगुण आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा वृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.